कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
एक अजून एक तुमची जोडी जी आहे ती खूप फेमस झाली आहे, ती म्हणजे मकरंद दादा सोबतची. कारण गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ही फिल्म म्हणा किंवा गोष्ट छोटी डोंगराएवढी म्हणा, अशा बऱ्याच फिल्म्समध्ये तुम्ही एकत्र काम केलं आहे. तर मकरंद दादा आणि तुमची ही मैत्री, ह्याची सुरुवात कशी झाली आणि गावाकडचे मित्र म्हणून असं काही ते कनेक्शन आहे का?
गावाकडचं म्हणजे तो गावाकडचा, मी गावाकडचा, पण तो मराठवाड्याचा, मी इकडचं सातारकडचं घाटावरचं. तसंपेक्षा तो मुंबईला आल्यानंतर जो जेव्हा तो म्हणजे तो सांगतो, मला हे गोष्टी आठवत नाहीत की मी मला तो ज्युनियर आहे, मी इकडे सिनियर होतो त्याला. मी इथे येऊन काम करत, नाटकात काम करत होतो तेव्हा तो मुंबईला आला होता आणि मंत्रालयात ते कुठेतरी त्या कुठल्या तरी रूमवरती राहायचा आमदार खासदारांच्या. तर तो इकडं शिवाजीनगरच्या बाहेर फिरायचा तेव्हा मी त्याला सांगितले, मोकळं बाहेर नका बसू, त्यापेक्षा आज जाऊन नाटक बघा. आणि मी जाऊन बसवलंय किंवा असं तो सांगतो की तो मला दोनदा तीनदा असा काहीतरी दम भीम दिला आहे त्याला वगैरे. पण तो स्वतःच ओरिजिनल चांगला नट आहे. आणि ह्या गोष्टी करता करता कधीतरी आमची गाठभेट झाली सिनेमा करायच्या संदर्भात.
भारती नावाची तुमची एक तमिळ फिल्म होती आणि ज्याच्याने तुमचा डेब्यू झाला आणि ज्याच्यामुळे तुमचं करिअर त्या दिशेने सुरू झालं. तर या पहिल्याच फिल्मची ऑफर तुम्हाला कशी मिळाली, ह्याचं डबिंग त्या अगोदर तर फिल्म्स नव्हत्या केल्या, हे कसं घडलं सगळं?
शूल चित्रपट लागला पहिल्यांदा आणि तेव्हा सेन्सॉर राज्यराज्यात पण व्हायचा. तर मद्रासला चित्रपटाचे जे सेन्सॉर चीफ होते ते ज्ञान राजशेखरन होते, त्यांना भारतीय सिनेमा करायचा होता. म्हणजे ते यासाठी त्यांनी भारती म्हणजे आपल्याकडचे जसे संत तुकाराम आहेत तसे तिकडचे भारती हे होते आणि भारती फ्रीडम फायटर होते, भारती कवी होते, सुब्रमण्यम भारती, भारती ही त्यांना मिळालेली पदवी. जेमतेम 39-40 वर्षाचं त्यांचं लाईफ, त्याच्यावर चित्रपट करण्यासाठी त्यांनी 5 वर्ष अभ्यास केला होता. ज्याच्यासाठी तामिळनाडूचे सगळे नट इंटरेस्टेड होते पण ते कास्टिंग कोणाचं होत नव्हतं. आणि त्यांनी शूलचं ते सेन्सॉरसाठी बघताना त्यांना माझा चेहरा दिसला आणि त्यांना वाटलं की हा माणूस योग्य वाटतोय. मराठी थिएटरबद्दल त्यांना आदर होता त्यामुळं माझे सगळे गाजलेले, म्हणजे झुलवा अशोक कदम करणार होता आणि त्यांनी केलं नाही म्हणून मला मिळालं. शूल अमिताभ बच्चनपासून सगळे करणार होते, काहीतरी कारणाने ते झालं नाही म्हणून मला मिळालं. तसं भारती पण तमिळनाडूत सगळ्यांना करायचं होतं पण कोणी केलं नाही, तर माझं सिलेक्शन झालं. तर मद्रासला चित्रपटाचे जे सेन्सॉर चीफ होते ते ज्ञान राजशेखरन होते, त्यांना भारतीय सिनेमा करायचा होता. मला भेटायला आले ते तेव्हा मी होतो भामरागडला, नागपूरच्या तिकडे भामरागडला शूटिंगसाठी गेलो होतो आणि मला चेन्नईवरनं फोन आला. मला वाटलं कोणतरी खोटं बोलते, मला कशाला चेन्नईवरनं फोन येईल तर भेटायचं वगैरे. तर आले तर मी काही ना मनावर घेतलं नाही, मद्रासी चित्रपटासाठी मला कशाला बोलवतील. तर ते यांना म्हटलं, ते म्हणले कुठेतरी मुंबईला मरीन ड्राईव्हला भेटायला या. म्हटलं मी काय येणार नाही, मी चुनाभट्टीला राहतो, तुम्ही चुनाभट्टीला माझ्या घरी भेटायला या पाहिजे. तर मग ते म्हटलं आपल्याला तिथं स्क्रीन टेस्ट घ्यायची. म्हटलं काय असेल ते, कॅमेरे वगैरे तिकडे? तर म्हटलं माझा एक मित्र आहे कॅमेरामन, त्याला सांगतो पाहिजे तर छोटा कॅमेरा घेऊन आपण करूया. मग त्याला बोलवलं आणि मग ते मला प्रश्न विचारायला लागले, तुमचं हे कसं आहे, ते कसं आहे, ते कसं. मला जरा खरंच वाटायचं नव्हतं. आणि म्हणजे मी ऑडिशन देताना पण असं, तुम्हाला कॉमिक सेन्स कसा असतो? म्हटलं कॉमिकच्या तर मी गोळ्याच खातो, म्हटलं तसा काही प्रश्नच येत नाही. असं सगळं मराठीत इंटरव्ह्यू करा, मग इंग्लिश येतच नव्हतं तेव्हा. दिस बॉटल या दॅट बॉटल इथून माझी सुरुवात होती आणि असं मी सगळं इंटरव्ह्यू दिला. म्हणलं बघा बघा गोळ्या खातो की पटापटा मला लगेच सगळा अभिनय येतो, मी असं करतो तसं करतं. पण समोर त्यांना ते सगळं आवडलं आणि महानंतर नॅरेशन जेव्हा दिलं आणि त्या डिरेक्टरचं जेव्हा तळमळ बघितली, मला वाटलं यार हे कुछ भन्नाट चीज आहे यार. मग ते करायचं ठरलं. मद्रासला चित्रपटाचे जे सेन्सॉर चीफ होते ते ज्ञान राजशेखरन होते, त्यांना भारतीय सिनेमा करायचा होता. महानंतर नॅरेशन जेव्हा दिलं आणि त्या डिरेक्टरचं जेव्हा तळमळ बघितली, मला वाटलं यार हे कुछ भन्नाट चीज आहे यार. मग ते करायचं ठरलं. मी त्यांना मग अटी घातल्या की मला 4 महिने आधी डायलॉग पाहिजेत, मला प्रॉम्पटिंग करून काही येत नाही आयुष्यात, मला सगळं तोंडपाठ असायला लागतं, माझ्या मनात सगळं असलं तरच मी एक्सप्रेशन देऊ शकतो, म्हणून मला तो अभ्यास करायला लागेल. मग मी सगळं बघेन आणून जाऊन करून, मग त्यांनी ते सगळं कबूल केलं. त्यामुळं मी सगळे डायलॉग पाठांतर हे असा रेकॉर्डर असायचा छोटा त्यावेळेला, कॅसेट रेकॉर्डर तो न्यायचा. मग त्याच्यावर त्यांचं मलाही भिल्ल पुरंदरी समजा किंवा तामिळनाडूचं असेल तर पिजी दिवस श्रीगाव कष्टपट दुःखम तळमळ असं काय बोलले की काही काळायचंच नाही. त्यांना सांगायचं हळू बोला, पिजी तिविल स्त्री गळ कष्ट पडरुद्ध पती नान दुःखम ताडमुळी यल, किंवा भारद समुदाय वाळगावे. नाही तर कसं, भारद समुदाय वाळगवे वाळग वाळग भारद, ते काय कळायचं नाही आपल्याला. मग ते लिहून घ्यायचं, त्याचा अर्थ लिहून घ्यायचा आणि मग ते सगळं बघून बघून असं केलं की तामिळ बाकीचे ॲक्टर प्रॉम्प्टिंग घ्यायचे पण मी डायरेक्ट काम करायचं. आणि भारतीचं डबिंग मी केलं नव्हतं, कारण ते भारतीय ओरिजिनल होते, तेव्हा चुकीचा शब्दच उच्चारण चुकलं तर ते शक्य नव्हतं म्हणून. पण त्याचे डायलॉग आणि हे सगळं इतकं मनापासून केलं आणि इतका चांगला अनुभव झाला आणि तो 100 डेज सिनेमा चालला. आणि मुख्य म्हणजे कमल हसनला करायचा होता तो, आणि मुख्य म्हणजे कमल हसनने ते 2 वर्ष स्क्रिप्ट थांबून ठेवलं होतं. पहिल्या दिवशी जेव्हा शूटिंगला गेलो तेव्हा कमल हसनचं वर्तमानपत्र राईटअप आला होता की कोणीही मिशालावाला फेटा बांधला की त्यांचा मिशाने फेटा होतो की त्याला वाटतं मी भारतीय झालो, असं काही पिक्चर होत नसतात असं वगैरे राईटअप आणि आम्ही शूटिंग असं होतं ते सगळं.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.